बातमीपत्र.
नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात GST सुधारणांची घोषणा केली. त्यानुसार GST परिषदेनं कर रचनेत महत्वाचे बदल केले आहेत. GST सुधारणांतर्गत सरकारने वस्त्रोद्योगावरील करात लक्षणीय घट केली असून सामान्य माणसावरील आर्थिक भार कमी झाला आहे. नवीन दर कररचनेत मानवनिर्मित धाग्यांवरील GST दर 12% पांच टक्के करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातला खर्च कमी होईल, ज्यामुळे मागणी वाढेल आणि निर्यात वाढेल अशी अपेक्षा आहे. तयार कपड्यांवरील GST देखील कमी करण्यात आला आहे. प्रति तुकडा 2500 रुपयांपर्यंतच्या कपड्यांसाठी कर दर आता 5% करण्यात आला आहे, ज्यामुळे Tier 2 आणि Tier 3 शहरांमध्ये मागणी वाढेल आणि श्रमकेंद्रित वस्त्रोद्योग युनिट्सला प्रोत्साहन मिळेल. GST दरात कपात केल्यानं लोकांची बचत लक्षणीयरित्या वाढेल. अन्न, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कापड असो, सर्वत्र GST दरांमध्ये काही बदल झाले आहेत. सरकारनं कापडांवरील 12% GST 7% कमी केलं आहे. पॅकेजिंग साहित्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॉक्स आणि कार्टन देखील 12% 5% कमी करण्यात आले आहेत. त्यामुळं या घटकांमुळे व्यापाऱ्यांना येणाऱ्या GST परताव्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होतील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 2047 भारताला विकसित देश बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वेगाने प्रगती होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं काल ग्लोबल कॉम्पिटन्स सेंटर GCC बिझनेस समिटमध्ये त्या बोलत होत्या. GCC देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतील. विशाखापट्टणममध्ये GCC स्थापनेचं स्वागत करून त्यांनी एक सकारात्मक विकास असल्याचं नमूद केलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित होते. सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात सहभागी स्वच्छता कामगारांचा विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे यावेळी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात सेलू आणि जिंतूर इथल्या कुणबी नोंदी सापडलेल्या प्राथमिक 10 जणांना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. ज्यांच्या नोंदीचा सबळ पुरावा सापडला आहे त्यांनाच कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल. आतापर्यंत जिल्ह्यात 13,000 कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी सापडतील तसं जात प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल असं बोर्डीकर यावेळी म्हणाल्या. परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातल्या हदगाव आणि कासापुरी मंडळात आज सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून सखल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान पाथरी मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी मागील आठवड्यापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती, घरे आणि रस्त्यांची पाहणी केली. याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सरसकट मदत देण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बरकतपूर इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची आमदार संजना जाधव यांनी काल पाहणी केली. शेतातलं उभं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून जनावरांनाही फटका बसला आहे. या गंभीर परिस्थितीत प्रशासनानं तातडीने पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना आमदार जाधव यांनी केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर काल यात्री सेवा दिवस साजरा करण्यात आला. प्रवासी केंद्रित सेवावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर महाराष्ट्राची संस्कृती दाखवणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी येणाऱ्या प्रवाशांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं. विमानतळावरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक पेड मा के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केलं. पुण्याच्या मराठवाडा सेवक संघाच्या वतीनं देण्यात येणारे राज्यस्तरीय मराठवाडा सेवारत्न पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. धाराशिवचे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देवीदास पाठक यांना यावेळी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचे भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि सचिन यादव आज जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहेत. काल झालेल्या उपांत्य फेरीत नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 84.85 शतांश मीटर भाला फेकून अंतिम फेरी गाठली तर सचिन यादव यानं 83.67 शतांश मीटर भाला फेकला. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज ग्रुप बीमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. सुपर 4 जागा मिळवण्यासाठी अफगाणिस्तानच्या संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. काल या स्पर्धेत पाकिस्ताननं संयुक्त अरब अमिरातीचा पराभव करून भारतासोबत सुपर 4 स्थान मिळवलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.